इदा भिक्खवे गोपालकों न रूपनिन्यु होति न लक्षण कुशलो होति न आसाटिकं हारेता होति न वणं पटिच्छादेता होति न डुमं कत्ता होति न तिथंग जानाति न पीतंग जानाति न वीथेंग जानाति न गोचर कुशलो होति अनवसे सदहि च होति ये ते उसभा गोपितरो गोपरिणायका ते न अतिरेक पूजाय पूजेता होति